काका आणि तुका दोघ मैत्र. काका होता मुंबईचा गिरणी कामगार, तुकाची नव्हती शेती भरपूर आपल्या गावाला. मित्राची होती आठवण केव्हा भेटेन वाट तुकाला. पहिले
बाई 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 या संसाराचा वीट आलाय अगदी.
आला रे थोडं कोंबडी वाणी कुरकुरायला.
मी म्हणते मला इतर राहायचं नाही, मला आपली सोच किती द्या.
आज पण बाय कोळशी आहोत का?
तुमचं दोस्त ठिकाणावर आहे का?
बंद कर तुझं तुम्हाला काय नव या कचाट्यात ना मुंबईला गेले ना बरं.
तू आण बघा मुंबईला जाणाराच अंगात नाही करणी आणि मला म्हणा तरणी. मी म्हणते तुम्ही तिकडे जाऊन करणार तरी काय?
सुटबुट घालून भांग पाडून घड्याळ बांधून हातावर येईन तत्रला रुबाबा मंदिर टक मग बग तिला गाव करी
माइंदार विचार केलाय की माझ्या राजानं डोंगर पोखरला न उंदीर काढला.
अर कोण आहे का घरात? कोण का तू का वालायस मैसन? तू आत्ता सुटी नव्हता. अरे ऐकू आलं का?
माझं कान शाबूत आहे की म्हटलं. बोला
बोला काय जीवाचा साखर आलाय साखर वाईट
घरात नाही साखर आणि पदरात बांधलं खापर.
बरं काय तुका हे काय विचारू नका. तिचा आता राहण्यात माझा नाही. मी तुझ्या बरोबर मुंबईला येणार. अर पण बोलू नकस. मी येणार म्हणजे येणार. माझीच त्याला ना नाही पण तुम्हाला एखादा नादबीत चा नुसता चा घेतो. या तर आपला शेतकरी कामगाराचा दोस्तच आहे म्हणा. चुप पाहिजे पण दुसरं काय पान खाल्लं की सिगरेट वाढतो. म्हणजे सिगरेटचा नाद आहे म्हणायचा?
तसं नाही मटण खाल्लं तरच सिगरेट वाढतो.
अर्थन मटणाला तू शिवत नव्हतास ना.
त्याचा असं आहे
तस
दारू प्यालो तरच मटण खातो.
हा म्हणजे दारू पितोस?
अरे आकडा लागला तर.
अरे म्हणजे सट्टा सुद्धा खेळतोच म्हणजे?
अरे चोरी केली तर
म्हणजे चोऱ्या सुद्धा करतोस का काय?
अरे तुरुंगाबाहेर असलो तर
मग तुला कसली आली अडर? इकून तुला कसलाच नाम नाही म्हणायचा. अरे तुका मग तू महिला इच्छित तरी का
सांगतो ऐक.